प्रकटीकरण अध्याय 12। आणि मग एक अद्भुत महान चिन्ह आकाशात दिसले। तेथे एक स्त्री होती, ती सूर्याचा पेहराव केलेली होती। चंद्र तिच्या पायाखाली होता, तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुगुट होता। ती स्त्री गरोदर होती, ती बाळाला जन्म देणार असल्याने वेदनांनी ओरडली। मग दुसरे एक चिन्ह आकाशात दिसले। तेथे फार मोठा तांबडा साप होता, त्या सापाला 7 डोकी होती व त्या 7 डोक्यांवर एक एक मुकुट होता। त्या सापाला 10 शिंगे सुद्धा होती। त्या सापाने आपल्या शेपटीच्या फटकाऱ्याने 1/3 तारे झटकून पृथ्वीवर खाली टाकून दिले। जी स्त्री बाळाला जन्म देणार होती, त्या स्त्रीच्या समोर तो प्रचंड साप उभा राहिला। त्या सापाला त्या स्त्रीने जन्म दिलेल्या बाळाला खायचे होते। त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला, तो मुलगा लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रावर सत्ता चालविणार होता। तिच्या मुलाला देवाकडे व तिच्या सिंहासनाकडे नेण्यात आले। ती स्त्री देवाने तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणाकडे पळून गेली। तेथे त्या स्त्रीची 1260 दिवस काळजी घेण्यात येईल। मग स्वर्गात एक युद्ध झाले। मिखाएल आणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले। साप व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले, पण साप तितका बलवान नव्हता। प्रचंड साप व त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावे लागले। सापाला आकाशातून खाली फेकण्यात आले। तो प्रचंड साप सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय। तो संपूर्ण जगाला चकवतो। त्या सापाला त्याच्या दूतासह पृथ्वीवर टाकण्यात आले। मग मी आकाशातून एक मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली,
तारण सामर्थ आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही आली आहे। कारण आमच्या भावांना दोष लावणारा जो अहो रात्र आमच्या देवासमोर त्यांना शिव्या शाप देत होता, याला खाली फेकण्यात आले आहे। आमच्या देवासमोर तो आमच्या भावांवर दिवस आणि रात्र दोषारोप करीत होता। त्याचा आमच्या भावांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते त्या सत्याने पराभव केला। त्यांनी त्यांच्या जीवांवर अति प्रेम केले नाही, ते मरणाला भ्याले नाही। म्हणून आकाशांनो व जे तुम्ही तिथे राहता ते तुम्ही आनंदी असा, पण पृथ्वी व समुद्राचे वाईट होईल, कारण सैतान खाली तुमच्याकडे गेला आहे। तो रागाने भरलेला आहे, त्याला माहित आहे की त्याच्याकडे जास्त वेळ नाही।
जेव्हा त्या प्रचंड सापाने पाहिले की त्याला पृथ्वीवर खाली फेकण्यात आले आहे, तेव्हा ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिला होता तिच्या मागे तो लागला। मग सापासमोरून तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणी उडून जाता यावे म्हणून त्या स्त्रीला मोठ्या गरुडाचे पंख देण्यात आले होते। मग त्या ठिकाणी 3.5 वर्ष पर्यंत तिचे पोषण केले जाते। मग त्या सापाने आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले। सापाने ते पाणी स्त्रीकडे ओतले यासाठी की तिने त्या पाण्यात वाहत जावे, पण पृथ्वीने तिला मदत केली। पृथ्वीने तिचे तोंड उघडले व त्या प्रचंड सापाच्या तोंडातून आलेली नदी तिने गिळून टाकली। मग तो साप त्या स्त्रीवर फार रागावला। मग तो साप त्या स्त्रीच्या इतर मुलांशी युद्ध करण्यास दूर निघून गेला। तिचे मुले ही आहेत की जी देवाच्या आज्ञेचे पालन करतात आणि येशूने शिकविलेले सत्य त्यांच्याकडे आहे। तो प्रचंड साप समुद्र किनाऱ्यावर उभा राहिला।